चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कारखाने बंद झाल्यामुळे साखर आयातीत 64% वाढ। केनियामध्ये गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरपर्यंत संपलेल्या 10 महिन्यात बाजारात साखर कमी झाल्यामुळे आयातीत 64% वाढ झाली आहे। साखर निदेशालयानुसार जानेवारी आणि ऑक्टोबरच्या दरम्यान 2018 213,496 टन आयातीच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीत साखर आयातीचे 355,477 टन रेकॉर्ड झालं। मिळालेल्या आकड्यानुसार साखर कारखान्याचं खराब प्रदर्शन आणि मंदीमुळे स्थानिक उत्पादनात पुनरावलोकनाच्या कालावधीत 10% घट झाली आहे। एकूणच जानेवारी ते ऑक्टोबर 2019 साखर आयात गेल्या वर्षीच्या समान कालावधीत 213,496 टनांच्या तुलनेत वाढून 355,477 टन झालं। साखर निदेशालयानुसार साखर उत्पादनातील घट आणि घरगुती मागणीत वाढ झाल्यामुळे साखर अधिक प्रमाणात आयात करावी लागत आहे।